नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या सतर्कता इशाऱ्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ. विधानसभा निवडणुकीत उमेदवाराकडून नमुना मतपत्रिका छापण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी. बलिप्रतिपदा अर्थात दिवाळीचा पाडवा विविध वस्तूंच्या खरेदीनं सर्वत्र साजरा. आणि मुंबई क्रिकेट कसोटीत न्यूझीलंडची भारताविरुद्ध दुसऱ्या डावात 143 धावांची आघाडी. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून आलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सध्या फडणवीस यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवली जाते. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार फडणवीस यांच्या जीवितला धोका असून तसे कट रचले जात असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून राज्यातील यंत्रणांना देण्यात आली. त्यानंतर सतर्क झालेल्या राज्य पोलीस दलानं तत्काळ फडणवीस यांच्या सुरक्षेचा संपूर्ण आढावा घेत सुरक्षेत वाढ केली. आता नेहमीच्या बंदोबस्तासोबत फोर्स वनचे 12 सैनिक देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत तैनात करण्यात आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी, नागपूर इथल्या निवासस्थानी तसंच त्यांच्या कार्यक्रमात सुरक्षा देण्याची सूचना पोलीस दलाला देण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकेचे माजी उपमहापौर आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार निरंजन डावखरे आदी उपस्थित होते. फडणवीसांच्या उपस्थितीत अनिल कौशिक यांनी केलेल्या पक्षप्रवेशामुळे विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर नवी मुंबईतील काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. भाजपचे बंडखोर आमदार गोपाळ शेट्टी यांनी बोरीवली विधानसभा मतदारसंघातून माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट असल्याचं त्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. आपण पक्ष सोडलेला नाही, पक्षानं आपल्याला बाहेर काढलं तरीही आपण पक्ष सोडणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली. आपलं प्रत्येक पाऊल पक्षाच्या हितासाठी, पक्षात राहून पक्षाची हानी करणाऱ्यांच्या विरोधात आहे असं ते म्हणाले. माहीमचे विद्यमान आमदार आणि महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर यांनीही निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. माहीम मतदारसंघात भारतीय जनता पक्षानं राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी माहीमची उमेदवारी जाहीर करताना विश्वासात घेतलं नसल्याचं म्हटलं आहे. विधानसभेच्या मतदानावेळी निवडणूक आयोगानं निश्चित केलेल्या कागदाच्या आकारातील मतपत्रिका उमेदवाराला आता नमुना मतपत्रिका म्हणून छापता येणार नाहीत. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यावर निर्बंध राहणार असल्याचं निवडणूक विभागाकडून सांगण्यात आलं. पॅम्पलेट, पोस्टर, फ्लेक्स या प्रचार साहित्यावर प्रकाशक, मुद्रक आणि प्रकाशकाचं नाव, पत्ता तसंच प्रतींची संख्या नसेल तर गुन्हा दाखल केला जाणार आहे. मात्र आयोगानं निश्चित केलेल्या कागदावर नमुना मतपत्रिकेचा वापर उमेदवारांना करता येईल. दिवसा प्रचाराकरता फिरणाऱ्या वाहनांबाबत सर्व राजकीय पक्ष, त्यांचे उमेदवार आणि इतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनिक्षेपकाच्या वापरासंबंधी घेतलेल्या परवानगीची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यंत्रणेला कळवावी लागणार आहे. दरम्यान उमेदवारांनी आपल्या निवडणूक खर्चाकरता स्वतंत्र बँक खातं उघडून त्यातूनच व्यवहार करणं आवश्यक असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. उमेदवारांनी निवडणूक खर्चासाठी असलेली संपूर्ण रक्कम संबंधित बँक खात्यामध्ये जमा करावी आणि त्याच खात्यातून धनादेश, धनाकर्ष, आरटीजीएस, एनईएफटीद्वारे निवडणूक खर्च करणं आवश्यक आहे. उमेदवारांनी आपल्याविरोधात गुन्हे दाखल असल्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करणंही आवश्यक असणार आहे. जाहिरातीचा खर्च निवडणूक खर्चाची बाब म्हणून गणला जाणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात सुपा टोल नाक्यावर एका गाडीतून 23.71 कोटी रुपये किमतीची सोन्याची बिस्किटं आणि चांदी जप्त करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाचं पथक आणि पोलिसांनी या गाडीच्या संशयित हालचालींवरून गाडी थांबवून तपासणी केली असता हा मुद्देमाल मिळाला. ही गाडी छत्रपती संभाजीनगरकडून पुण्याकडे निघाली असल्याचं चालकानं सांगितलं. या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. येत्या 20 नोव्हेंबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन परिवहन विभागाचे आयुक्त विवेक भीमनवार यांनी केलं आहे.
नमस्कार. लोकशाही अधिक बळकट करण्याकरता प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावणं हे अतिशय आवश्यक. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका येत्या 20 नोव्हेंबर रोजी आहे. माझं सर्व मतदारांना आवाहन आहे की त्यांनी कृपा करून या दिवशी मतदान करण्यापूर्वी व्होटर हेल्पलाईन ऍपचा वापर करावा. आपण सगळ्यांनी कोणतेही कारण न देता मतदानाला जाणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा, आपल्या एका मतानी आपल्या देशाची लोकशाही ही बळकट होणार आहे. त्या दिवशी कोणतेही कारण न सांगता बाहेरगावी प्रवासाला न जाता इतर सर्व अडचणी बाजूला ठेवून आपण मतदान कराल।
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 आकाशवाणीवरून प्रसारित होत आहे। या कार्यक्रमात आज परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल। या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत। उत्तराखंडमधल्या उत्तरकाशी जिल्ह्यातल्या 4 धामपैकी 1 असलेल्या गंगोत्री धामचे दरवाजे आजपासून बंद करण्यात आले। अन्नकूट उत्सवानिमित्त आज अभिजित मुहूर्तावर भाविकांच्या उपस्थितीत मंदिराचे दरवाजे विधीपूर्वक बंद करण्यात आले। दरवर्षी हिवाळ्यामध्ये गंगोत्री धामचे दरवाजे बंद करण्यात येतात। यावर्षी आतापर्यंत 8 लाखांहून अधिक भाविकांनी गंगोत्री धामला भेट दिली आहे। याशिवाय रुद्रप्रयागमधल्या केदारनाथ धाम आणि उत्तरकाशीतल्या यमुनोत्री धामचे दरवाजेही बंद करण्याची तयारी सुरू झाली आहे। आज कार्तिक शुद्ध प्रतिपदा बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा हा दिवस 3:30 शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो। त्यामुळे चांगल्या उपक्रमांची सुरुवात किंवा महत्वाची खरेदी आज केली जाते। घर वाहन किंवा आभूषण खरेदीसाठी आजचा मुहूर्त साधण्याकडे बहुतेकांचा कल असतो। आज बाजारपेठांमध्ये भेटवस्तू तसंच मोबाईल फोन्स आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचीही खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे। मोठी दुकानं मॉल्स घाऊक बाजारपेठा सराफ कट्टे गजबजले आहेत। याशिवाय अनेकांनी ऑनलाईन खरेदीलाही पसंती दिली आहे। विक्रम संवत 2081 आजपासून प्रारंभ झाला। देशाच्या अनेक भागात हा नववर्षाचा प्रारंभ मानला जातो। गुजराती नववर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर शुभेच्छा दिल्या। हे नवीन वर्ष सर्वांसाठी आनंद सफलता आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो अशी कामना त्यांनी व्यक्त केली आहे। आज देशभरात गोवर्धन पूजा साजरी झाली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोवर्धन पूजेनिमित्त समाज माध्यमावरून देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत। बहीण भावाच्या नात्यातला स्नेह वृद्धिंगत करणारा भाऊबीजेचा सण उद्या साजरा होत आहे। या पार्श्वभूमीवर बस स्थानक तसंच रेल्वे स्थानक प्रवाशांच्या गर्दीनं फुलून गेली आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र दिवाळी साजरी करण्याची बारामतीच्या पवार कुटुंबियांची परंपरा आज खंडित झाली। बारामतीमध्ये आज दिवाळी पाडवा साजरा झाला, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आणि उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा वेगवेगळा पाडवा उत्सव पार पडला। शरद पवार यांचा पाडवा गोविंद बागेत तर अजित पवार यांचा पाडवा काटेवाडीत पार पडला। शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधताना अनेक वर्षांपासून चालत आलेली एकत्रित पाडवा साजरा करण्याची पद्धत कायम राहिली असती तर आनंद झाला असता असं मत व्यक्त केलं। अजित पवार यांनी ट्विट करून या कार्यक्रमाची माहिती दिली। आजचा हा पाडवा मोठ्या स्नेहभावानं साजरा झाल्याचं सांगत अनेक वर्षांचं हे नातं असंच वृद्धिंगत होत राहो अशी सदिच्छा व्यक्त केली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील हिवरे बाजार या आदर्श गावातल्या ग्रामस्थांनी दीपोत्सव साजरा केला। पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते सर्व ग्रामस्थांनी प्रथम दिवे प्रज्वलित करून असा दीपोत्सव प्रत्येक वर्षी साजरा करण्याचा निर्धार केला। प्रत्येक कुटुंबातून एक दिवा किंवा पणती, प्रत्येक संस्थेची एक पणती आणि सर्व मंदिरांचा एक दिवा असे एकूण 850 दिवे प्रज्वलित करून जलस्रोतात सोडण्यात आले। शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जपणूक, जलदेवतेची आराधना आणि विजेची बचत अशा 3 तत्वांवर प्रत्येक दीपोत्सव साजरा केला जाणार आहे। मुंबई क्रिकेट कसोटीत न्यूझीलंडनं भारताविरुद्ध दुसऱ्या डावात 143 धावांची आघाडी घेतली आहे। आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव 263 या धावसंख्येवर संपुष्टात आला। शुभमन गिल 90 धावा करून बाद झाला। आजच्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा न्यूझीलंडनं दुसऱ्या डावात 9 बाद 171 धावा केल्या आहेत। अमेरिकेच्या कोलोराडो इथं सुरू असलेल्या 19 वर्षांखालच्या जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या कृषा वर्मानं सुवर्णपदक जिंकलं। तिनं जर्मनीच्या लेरिका हिचा 5-0 असा पराभव केला। 48 किलो वजनी गटात चंचल चौधरी, 57 किलो वजनी गटात अंजली सिंग तर पुरुषांच्या 75 किलो वजनी गटात राहुल कुंडू यांना मात्र अंतिम फेरीत पराभूत व्हावं लागल्यानं रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या सतर्कता इशाऱ्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ। विधानसभा निवडणुकीत उमेदवाराकडून नमुना मतपत्रिका छापण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी। बलिप्रतिपदा अर्थात दिवाळीचा पाडवा विविध वस्तूंच्या खरेदीनं सर्वत्र साजरा। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता। नमस्कार।